प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सचो सर रीते मेवा स्वागत है यू माकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मे कुन आत्मिक लाभ पुट्टल सचो शांति उन्डे जिंदगी तलाई सचो सर री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्यारो भाईडिट इत कार्यक्रम तोन केंजन वाले सब भावड़ो ननी से लखनू प्रभु यीशु ना पवित्र नी सामर्थ्य नाम ते मेको सब तोन नवा सेवा प्रिय दोस्ता लोड़ित सच्चो सरी कार्यक्रम ते मैं सप्ता उन्दी बार फिर स्वागत है माको नाशा है कि इमर सब भई प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो हईट होए उन्हें माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तोन केंजा नजरिया ते मेकुन सब तोन प्रभु यीशु ना आशीष पुटित होए यदित कार्यक्रम तोन केंजा न बात ते मिया मन ते बांगे भी विचार वाईतं होए या फिर मीवा बांगे भी भिंत निवेदन होए ते इमण माकुन अपनो चिट्ठी ते जरूर बहकेट अमट मिलाई प्रभु यीशु से प्रार्थना की को प्रभु यीशु मीवा सब परेशानी तुन हटे क्या नोल उंडे अमट मीवा चिट्ठी ना आशा की को प्यारो भाईडित अमट मीवा सेवा तलाई हमेशा तैयार रहियो ते वड़ाट दोस्ता लोडित अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने प्रभु यीशु से विनती की को पवित्र पवित्र दुनिया तुन बने क्यान वाले परमेश्वर दाऊनी अमर सब उन्दिबार फिर ಯೇಸು ಮಸೀಹನ ನಾಮತೆ ಸಚ್ಚು ಆತ್ಮ ತಲ್ ನೀಕರು ವಾಯ್ತೊಳ ಒಂಡೆ ಅಮಡ್ ನಿಖುನ್ ಜೀವತಾಲ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಳಂ ಕಿ ಇಮ್ಮ ಮಕುನ್ ಅಬೆಲುಗುಸ್ ಚಂಗು ಭಲೋ ಇರ್ತೋನಿ ಒಂಡೆ ಮಾವ ಜಿಂಗಿತೆ ಉಂದಿ ಒಂಡೆ ದಿಯಾ ಜೋಳೆ ಕಿಸಿ ಸೀತಿ ಇದ್ ಮಾದಿತ್ ಲೈ ಬಿ ಅಮಡ್ ನಿಖುನ್ ಮನ್ ತಲ್ ಖೂಬ್ ಧನ್ಯವಾದ ಸ್ಯಾತೊಳಂ ಯೆ ಮಾವಲ್ ಪರಮೇಶ್ವರ ದಾವ್ನಿ ಇಮ್ಮ ಮಾಕುನ್ ಸಬ್ ಚೀಜ್ ಸ್ಯಾತೋನಿ ಅಮಡ್ ನಿಖುನ್ ಬಳಂಗ್ ಸಿಸಕೆ ಮಾಯ್ತೊಳಂ ಅಮಡ್ ನಿಕುನ್ ಸಿರಪ್ ಧನ್ಯವಾದ ತ ಭಕ್ತಿ ಸಿಸಕೆ ಮಾಯ್ತೊಳಂ ಯೆ ಮಾವಲ್ ಪ್ರಭುನಿ ಇಮ್ಮ ಪುರ ದುನಿಯಾ ತೋನ್ ಬನೆ ಕೀತೋನಿ ನೀ ಸಮಯ ಸಿ ದುನಿಯಾ ತೆ ಬೋಲೆ ಎಲೆ ಪ್ರಭುಜಿ ಇಸ್ ಸಮಯ ತೆ ಬೈಬಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕ್ಯಾಲೆ ಮಾವ ಸಹಾಯತಾ ಅನಿ ಮದತ್ ಕಿಮ್ ಇದ್ದೆ ಮಾವ ನೀ ಸೆ ಬಿಂತಿ ಅನಿ ಅರ್ದಾಸಾನ್ ಯೆ ಮಾವಲ್ ಪ್ರಭುನಿ ಉಂಡ ಮಾಕೋನ್ ಆಸಿಸ್ ಸಿಂ ಕಿ ಅಮಂಡಿವ ಪವಿತ್ರ ವಚನ್ ತುನ್ ಗ್ರಹಣ ಕಿಸಕೆ ಮಾಯ್ಕೋಮ್ ಉಂಡೆ ಯೇಡ್ ಸಾಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ಭಾಯ್ಡುನ್ ಅನಿ ಸೇಲಕನು ಆಶಿಷ್ ಅನಿ ಬರ್ಕ ಸಿಂ ಕಿ ಯೇಳ್ ಭಿ ನೀವ ಪವಿತ್ರ ವಚನ್ ತುನ್ ಪುಂಜಿಸಕೆ ಮಾಯ್ನೋ ಪ್ರಭುಜಿ ಯೇಡ್ ಸಾಬ್ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಾಲೋಡುನ್ ಬಾಂಗೆ ಭಿ ಪರೇಶಾನಿ ಹೋಯೆ ಯಾ ಫಿರ್ ಬೋಳ್ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ತೆ ಇಮ್ಮ ಬೋಡುನ್ ಪುರೀತಿ ತಲ್ ಚಂಗೋ ಕಿಮ್ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಭುನಿ ಇಮ್ಮ ಮಾವ ಬಿಂತಿ ತೋನ್ ಖಿಸ್ತಿ ಧನ್ಯವಾದ ತಸಂಗ್ ನೆ ಇದ್ ಬಿಂತಿ ತೋನ್ ಯೇಸು ಮಸೀಹನ ನಾಮ ತೆ ತಲೆಹ್ ಕಿತೋನ ಆಮೀನ್ ಇಹು ನೆ ಆಯಿ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಾಲೋಡಿಟ್ ನೇ ನಮ್ಮಟ್ ಅಪನೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ಪುರಾನೋ ನಿಯಮ ತ ರೂತ್ ನಾಮ ತ ಕಿತಾಬ್ ತಲ್ ಮೂಂದ್ ಪಾಠ ನ ಉಂದಿ ಖಾಕ್ ನಲ್ ಅಧ್ಯಯನ ಕಿಸಿ ರಹೆ ಮಾಯ್ಕುಮ್ ವಳಟ್ ಬಾಯ್ಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಇಮ್ಮಟ್ ಅಪನೋ ಕಾಮ್ ಧಂದ ತುನ್ ಘಡಿ ಮೇಣ ಛೋಡಿಕ್ಸಿ ಪ್ರಭು ಯೀಶು ನ ಸಚ್ಚು ವಚನ್ ತುನ್ ಗೇಂಜಡ್ ಉಂಡೆ ಅಪನೋ ಜೀವನ್ ತೆ ಪ್ರಭು ಯೀಶು ನ ಆಶಿಷ್ ತುನ್ ಏನಟ್ ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಾಲೋರಿಟ್ ಈ ವಚನ್ ನು ಪಡಾ ಧ್ಯಾನ್ ತಲ್ ಗೇಂಜಡ್ ಉಂಡೆ ಇವೆನ್ ಪರೋ ವಿಚಾರ್ ಕಿಮ್ಟ್ ಪ್ರಭು ಮೀವ ಜೀವತೆ ಆನಂದ್ ಖುಷಿ ಉಂಡೆ ಮಂತೆ ಪುರುಷಾಂತಿ ಸ್ಯಾನು ಪ್ರಿಯ ಭೈಡಿಟ್ ಪ್ರಭು ಶು ಮಾಕುನ್ ನೇಣ್ ಅಚ್ಚ ಸಮಯ ಸೀತೋಲೈಕಿ ಅಮಡ್ ಬಿ ಓನ ಸಚ್ಚ ವಚನ್ ತುನ್ ಕೆಂಚಿ ಓನ್ ಅಪ್ನೋ ಜೀವತೆ ಜಗ ಸೀಕೋ ಸಿರಮ್ ಮಾವ ವಿಶ್ವಾಸ್ ಪ್ರಭುನ್ ಪರ ಹುಯಿ ಪಕ್ಕೋ ಆಯ್ನ ಚೈಯೆ ಭೈಡಿಟ್ ಇಮಡ್ ಬಿ ಪ್ರಭುನ್ ಪರೋ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೆ ಓಲ್ ಮಿವಾ ಬಿ ಜೀವತೋನ್ ಬದಲೆ ಕಿಸಿ ಸ್ಯಾನು ಮಾವಲ್ ಪ್ರಭು ಮಹಾನ್ ರಾಜಾಲಾಂದು ಓನ್ ಸಮಯ ಸಿ ದುನಿಯಾ ತೆ ಬೋಲೆ ಇಲ್ಲೆ ವಿಶ್ವಾಸ ತ ಆಧಾರ ಪರ ಹಿ ಸಬ್ ಕೋಚ್ ಆಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ತಾಯಿ ಕರಮ್ ತಬಿನ ವಿಶ್ವಾಸ್ ಅಧುರುವನ್ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತಾಲುಡಿ ಇಂಗ ಮಠ ವಾಸ್ತವ ತೆ ಅಪನು ಕಿಸ್ಸಾ ತ ಖಾಸ್ ಮಾನಿತ್ ಬರ್ರವಾಸಿ ಹತ್ತೋಳಂ ಪರ್ ಬೋಅಜ್ ಅಲಗ್ ರಂಗ್ ನೋಲ್ ಮಾನವಾಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಉಂದ ದಿಯಾ ಬಹುನ್ ಬೋಅಜ್ ಅಪ್ನೋ ನೇಲ್ ಪರ್ರೋ ಹಂತೋಲೈ ಒಂಡೆ ವೋ ನ ನಜರ್ ಅದ್ ಮುವಾ ಬಿನ್ ರಾಂಡೆ ಮೈನ್ ಪರ್ರೋ ಅರಿತಾಯಿ ಬೋಲ್ ಅದೇನ್ ಚಾಹೆ ಮಾಯ ಲಾಕ್ಸಿ ಹಂತೋಲೈ ಉನ ಮಂತೆ ಅದ್ ಝನಿ ನಿನ್ನಲ್ ಪ್ರೇಮ್ ಪೈದಾ ಆಸಿ ಹಂತಾಯಿ ಬೋಲ್ ಅಪ್ನೋ ಸೇವ್ ಕೊಡೋನ್ ಪೂಛೆ ಕ್ಯಾತೋನ್ ಅದ್ ಬೋ ನ ಕನ್ಯಾಲಾನ್ ಬಾಯ್ಡಿಟ್ ಇದ್ದನ ಮತ್ಲಬ್ ಸಾಫಾನ್ ಓಲ್ ಇಂಜಿ ರಹೆ ಮಾತೋಲೈ ಕಿ ಇಜನಿ ಬೇನ ದುನಿಯಾ ತೆ ಮತ್ತ ಕಿ ಅನ್ನ ಇದ್ದೆನ ಬೆ ಲುಗುಸ್ ಹೆಲೆ ಹುಡ್ಸಿ ಮತ್ತೋನ ಇದ್ ಮಾದಿತೋನ್ ಇಮ್ಮಟ್ ಪೈಲೋ ನಜರ್ ತ ಪ್ರೇಮ್ ಇಂದಿಸಕೆ ಮಾಯ್ತೋಡಿ ಇದ್ರಂಗ್ ನೆ ಬೋಜನ ನೇದೆ ಪ್ರೇಮ್ ಕ್ಯಾನ ಕಿಸ್ಸಾ ತ ಜನಂ ಆಯ್ತಾಯಿ ಶೀಲಪಾರನ ಇದ್ ಮುಸನ ವ್ಯವಸ್ಥಾ ಆನ್ ಇದ್ದೆಲ್ಲೈ ರೂತ್ತೋನ್ ಹುಕುಂ ಸಿಯಾನ ಹಿ ಮಂಜಿತ ಪರ್ನಾ ವಾ ವಿಚಾರ್ ಆಂದ್ ಕಿ ಬೋಜ್ ಅಚ್ಛಾ ವ್ಯವಹಾರ ವಾಲೆ ಮಾನವಾಲ್ ಮತ್ತೋನ್ ಮಗರ್ ಫಿರ್ ಬಿಬೋಲ್ ಬೋಲೆ ಗರೀಬಿಯಾ ಪರ್ದೇಸಿನ್ ಖುದ್ ಅಪ್ನೋ ನೇದೆ ಸೀಲಾ ಪೆಹಕನ್ ಲೈ के सुना लल्ले अंडे बोल अपनो तिग्गा नेदे हल केसु बोल परिग्गा अमट उंदी इताल मौका तोन हुड़सी रहे मातोड़ कि बोल रूत तोन वंशी रहे मातोल है कि इम्मा बोनाई दूसरो ता नेदे सीला परन लाई मिनिदा की अन्ना चाहे माई तो ना की इम्मा नावा ही नेदे सीला परसिकुन जमा की प्यारो भाईडिट बड़ंग बोल रुत तुन चाहे माई तोल मुन्ने अम्मा ठुड़ी तोड़म की बोल ना ही सिर्फ अद्देन अपनो ने दे वायन लाई निवता स्यातो लई इद्देन संग नहीं बोल अद्देन केपन अभी इंतजाम क्या तो लई बोल अपनो सेव कोड़ोन इहोन हुकुम स्यातोल की रुत इद ने दे वाच सके माईता है उन्हें बोले अद्देना नुकसानी क्या ना कोशिश मिनी की किर बुआज रूतना सारो हालत तुन पुंजी ये तुल और डबोल अद्देना नालूंटे खाक के पना बागुर दोहची सी तुल रूतना सवाल माकुन लैसो मा देना ख्याल सी सुताता है रूत तो नाओमी सारो मा देनु वहची सीत उन्हें अत पुंजी मत्ता की बैतलहम शहर ते इसराइली लोगोड़ा जरिया ते अद्देन स्वीकार हल्की नल बाड़ी की अदरांडे माइयान बेनांग मांदी नाओमी अपनो कोड़ियाक नू वहची मत्ता औ मांदी नू केंची ओर पल मुन्ने ही अपनो विचार बदले किसी येत उन्डे मुआब देशते ही रहमासियत बाड़ी की ओर पल हमेशा रांडे माई बने मासी मदाना हल चाहे मान पर रूस सब मान दीनु पुंदाना बात ते भी अपनो देश अपनो पेन कनु अपनो लोगोडुन छोड़े किसी यानी की अपनो कुटुम कबीलतुन छोड़े किसी वासिकुन बसे मासी है प्री केंजन वाले दोस्ता लुड़ी ओंडे बच्चो अच्छा वह बार इगा बोझना नेलकने अद्देन संग ने आसी रहमताई अद्देना बारे ते अद सपना ते भी सोचे हल्किसी मत्ता अद इद मांदी तुन विचारे भी हल्किसी मत्ता कि वड़ुल यहूदी मानवाल बद्दे मुआबिन रांडे माइन संग ने इच्चो अच्छा व्यवहार किस्सा के मायनुल मूसा ना व्यवस्था ता अनुसार बोले मुआबी प्रभु ना सभाते सोड़ी सी हल सके मांदुल ओंडे अमट हुड़ी तोड़ाम की परमेश्वर बुड़ा भी फिकर क्या तो लई ओंडे वुड़ुन भी प्रेम क्या तोल बोल कलंक वाले मत तोड़ ओंडे सजा तोड़ भागीदार मत तोड़ इत खुशियाली ता खबर आन इत मीवा अनि नावा जीवन ते भी लागू आई ताई पर परमेश्वर माहिनल तनवा प्रेम इहुन उजागर कीतोल की बपोड़ अमट पापेड़ मत्तोड़म अपोड़ मसी माहिनल सासी हत्तोल अना इंगा रूतना सवाल ता जवाब सी सके माइतोना यदि अत रोन हंजी कोन अपनो टड्डी तोन आलसो ते हुड़ी ते इद मांदिता कारण पुंजी दाल अत खूब सुंदर है रूत अच्छा दिसन वाले भी है अद्यन रूपा असब कुछ है बहुनुंदी माई अनी थोड़ी निपी मदाना चाहिए इदन लाइयल मानवल बुआज अद्यन से प्रेम क्या लातुन भाईडिट अन्ना इस सवाल ता तो जवाब सी सके माई तो ना प्रिय केंजन वाले दोस्तालुडिट रूत तुन अद्यना पोराड़ नाओमी इत्तु ये नवा म्यानी बड़ंगन्ना नी लाई बांगहल पुड़का की नीवा भलो आई इंगा बोनांग बनियार ना करूं इम्मा मत्तोनी बड़ंग वोल बुआज मानवल मावल रिश्तेदार हलायोल वोल तो नैन रात ते कड़ाते जौना दावन क्यानोल इम्मा येर की ओंडे नी लगे किम दिकड़ी पोन सिकोन कड़ाते विता पर बपड़ लुगोस वोल मानवल तिंजी उंजी हल ये नोल अपड़ लुगोस इम्मा वो रसामोक मेने वाईकी ओंडे बहुन बोल नामसी सियानोल असमय ते इम्मा वो ना नामना जगतुन उड़सी येत की फिर रोपा हंजिकुन वो ना काल उगड़े किसी उनसंग ने नाम से सी की आप ही अदेना तीसरो किसान निवोल लोगोड़ नावोड़े आया नोड रूत इंताई अन्ना अपनो लोगोड़ुन छोड़े की तो ना अन्ना अपनो पेंक नू अनी मूर्ति नू छोड़े की तो ना अंडे अन्ना इंगा परमेश्वर अनी वो नोड लोगोड़ से संबंध जोड़े की तो ना परमेश्वर तोड़ जन इंगा नावोड़े आया नोड नावोड़ प्यारो दोस्ता लोड़ीट बपड़ लुगुस इमट परमेश्वर तो लोगोड़ से अपनो संबंध नू हल जोड़े किसी येत केट इमट परमेश्वर तलाई बांगे सला विचार हल किसी येत केट इदमान दी पड़ा कठिनान उंडे इद मांदितुन पुंदु निवल परमेश्वर नावल परमेश्वर आया नो प्रे केंजन वाले दोस्ता लुडे इजानी जीवन ते पहलो बार जिंदो अनि सच्चो परमेश्वर ता बारे ते खेंस्तु अद्देना मुलाकात उंदी इतल परमेश्वर ता संगने आतु बोल जिंदो परमेश्वर तोन पुंदुर अदित परिवार ते मड़विंग की तो बड़ी की अत जिंदो अनि सच्चो परमेश्वर तोन पुंजी येत इत दे कारण तल अद विचार की तु की निवल परमेश्वर नावल परमेश्वर आया नुल अद इत भी विचार की तु की बेगा इम्मा साय की आ गई अन्ना भी साय का अनि पिस्ता का इदमा दी रूत तलाई बिल्कुल मतलब वाले मांदी मत्ता दिन्यान नावा अनि मिवा लाई भी मतलब रीताई अत इग्गा बहुन इंजी रहे माता है कि अद्यन मतलब आन कि इस्राएल देश ता आशा नावा आसान इस्राएली लोगोड़ा इद विश्वास मत्ता कि वोड़े देश ते फिर मंदान लाई वायनो इद दे आशा तल प्रभु नोल भक्तल इब्राहिम ता मंजीता वोल भी इताले आशा किसे रहे मासी तोल वो नित आशा बिल्कुल हल मत्ता की बोल स्वर्ग ते दानुल वोड़ा इद विश्वास मत्ता की बोल इद जगा तल फिर जिंदो आये नोड इद दे कारण तल वोड सारन लाई कनान देश ते कबर तलाई जगा तुन मोला ते ये जी ये तोड उंडे अपनो कबर तुन भी आ गई मक पेला ना गुफा ते बने की सुतोड़ इसाकता भी इदे आसमन जीता इगा लुगुस की सियानो याकूब तुन भी इदे आसमन जीता यलसातुल तो मिसर देश ते पर सायन मुन ने बोल अपनो मरिन से इंजिमत्तुल की नवा कबर आ गई बने की सुकट बेगा नावड़ पुरखा लोड़ दफन सीतोड़ वोड़ंग भी हड्डी नू कनांदेश ते दबने की तोड़ इद्देना कारण तल इद मत्ता की वोड़ा आशा भी सातोड़ी पीटल फिर जिंदो आयना याने की सासी पिसी तेदा निपी मंजीता वोड़ उन्दी इतल नाटे तुन मिड़ुची रहे मासी तोड़ की अत नाटे तुन बने क्यान वाले परमेश्वर आंदुल उंडे उंदी दिया इत मांदी दुनियत परो सच्चो साबित आयल भाईडी इत पुरानो नियम ता आशा मंजीता पर नयो नियम ते अमट प्रभु यीशु मसीह ना जरिया ते दिनयो किस्सा याने की तसल्ली होड़ी तोड़म नावल दाव ना रोते मनना जगंग लैसोंगांदु हेल मनवांग ते मेकोन बते केवेना मेहिन नल जगा तैयार किया लेदा का अमा ठुड़ी तोलम की अद्देना आशा अतकनान देश ते मत्ता अद्देन सासी पिसी ते दाना आशा मंजीता ठीक अद्दे रंग ने बहुन इब्राहिम इसाक ओंडे याकूब तोन मत्ता येल भी प्रभु नोड पक्को विश्वासीडानी भक्तालोड मंजीतोड अम्मट इंजी सके मायतोलम की अद्देन करूं याने की रूत्ता करूं पुरानो नियमता आशा मंजीता अंडे आपी अद्देन असला विचारता सातवो हिस्सा इदान यदि मौत ता अलावा उन्हें बद्दे कारण तल अन्ननी से अलग आसी दाका ते परमेश्वर ना से आताले बल्कि अद्दन से भी ज्यादा केविल प्यारो भयरित इदबातल विचारान जोत की तो दोस्तालुरित इमट अपनो सला परो विचार कीमत बातल सला आंदमीवा ओरपन लेका या रूत्ता लेका मियोसाला परोमीवा छुटकारा अनि हमेशा ता जीवन आसरा किया ताई नेटा जमाना थे अमट पछतावा ता बारे ते खूब ज्यादा केंजी तोड़ा जरा ध्यान सिम यो मादिंग परो पछतावा क्यान से छुटकारा हलपुट्टो पछतावा माकुन छुटकारा था खाक वोई ताई पछतावा क्यान से अनि सिरप आड़न से सिरप मावा छुटकारा हल आज सके मायो पर प्रभु न वचन वहतता आंत की संसारता दुख तो मौत स्याताई संसारता दुख या संसारिक दुख बढ़ंगान आड़ा ना संसारिक दुखान नौमिनोल आदमी एलिमेलेक ना कुलते वना उन्दी पड़ा अमीर कुटुम्बत्ता ओंडे मुआबिन रूत अपनो पोड़न नौमेन इत्तो निवल कुटुम्बी बोज खूब धनियायुल रूत अपनो पोड़न इत्तो नाकुन पोने ने दे हंदासीम की बोल ना परो दया क्यानुल उन पिज्जा पिज्जा अन्ना सीला परता के दाका अदित्तु चले माम बेटीनी ते अधंजी कोन उन्दिने दे कोयन वालेला पिज्जा सीला परिला उन्ट बेना ने दे अद संयोक्तल हंजी मंजीता अद एली मेलेक नोल रिसेदार बोजना नेली मत्ता उन्ट बोज बैतलेम देश तल वासी कोन पूतन वालेलों इंदलातुल परमेश्वर मिवा संग ने मन्निल उन्ट बोल वोन से इत्तुल परमेश्वर निकोन आशिष्य बिल आपी बोज अपनो बोल सेवक से बोल पूतन वाले पर रो ठहरे किसी मत तोड़ पूछे की तोड़ अद्बोना कन्यालान बोल सेवक पूतन वाले पर रो ठहरे किसी मत तोड़ बोल जवाब सीतुल अद मुआबिन टूडियान इद नाव मीना संग ने मुआब देश ताल मलसी वाताई इद मुआबीना कोडियाड आंद आद इंजी मत्ता नाकुन कोयन वालेला पिज्जा पिज्जा पुलाना नड्डूम सीला परिसीम ते आद वासियत उंडे सकाले ताल अबे तक इक गई सीला परता के रहे मताई सिर्फ जरा देर तलाई रोते मंजीता आप इबुवज रूत तो नित्तुल ये नावा म्यानी बड़ंगी माँ केंजी तो नी बो नहीं दूसरो तने दे सीला परन लाई मिनिदा की इम्मा मावई ने दे सीला परता के मंदा की नावा के काम क्यान वालक ना संग ने इक गई मंदा की बेना ने दुन आउ कोई तंग हुए अद्यन पर रोई नीवा ध्यान मन्नी उन्डे अव्वे नहीं पिजा पिजा ताकता के मंदा की बड़ांगन्ना जुआन कनु हुकुम हेले सेवन की नी से हलवंकाना चाहिए वोड़नी से बांगे हलवंकनल उन्हें बपोड़ बपोड़ इमा येर वड़हका की अपोड़ अपोड़ इमा बर्तन न करो हंजी कुन जुआन कना निंता वाले येर उन्डा की आपियत धरती तक झुके मासी टोडीता बलते अर्चित ओंडे नेली तोल मालिक तोन इंदलात बड़ंग कारण आन की इमा अन्ना परदेसिन परो दयाता नजर वाटसिकुन नावा सुधी यतोनी बुआज मानवल जवाब सीतुल अन्ना जितो भी इमा निवल आदमी ना साइन पिज्जा अपनो पूर्ण संग ने कीतोनी ओंडे इमा बहुन अपनो दाई दाउडुन ओंडे जन्म भूमि तुन छोड़े किसी ईतोड़ लोगोड़ा नड्डुमते वातोनी बोड़ुन पहले इम्मा हेले पुंजी मत्तोनी अन्नी इम्मा आपनो पोड़ नवमीना संग ने मदतोनी अनि ताना सेवा इम्मा किसी रहे मातोनी इम्मा सब तुन सब चीज तुन छोड़े किसी इग्गा माना डुमते वातोनी यू सब मांदिंग नाकुन उन्दी खाकनल वह तोड़ जोड़ परमेश्वर निवा करनी तफल निकोन सिविल उंडे इस्राएल तोल परमेश्वर दाऊ बोना माड़कना नीचो इमा आसरा यतन लाई वातोनी निकुन पूरो बदला सिविल अधियाने रूत वोन इत्तु ये नावल प्रभुनी निवा दयाता नजर निपरो बने मासी मनी बाड़े की अन्ना निवांग नौकरानी ना इपिटल बोने भी बरोबरी ते हिले ते भी इम्मा अपनो नौकरानी ना मनते अच्छा वाले मांदिंग इंजिकोन ना कुन शांति सीतोनी अन्नाई सेवा ते करितन की ना कुन कानेक परो कम भरोसा क्या ना चाहिए बाले की इदना फायदा लोगों ना से ताहता के रहमत तोड़ पर दूसरो खाक वड़ुल इतोल भी मानवाल हयुल बोना कहने वच्ची हत्तंग है टोड्डी चमे के मनता है ओंडे बोल मसी ईसुन लाई सच्चो सल विचार येती तोल है प्यारो भयड़ी तनी सेलकनेट इंगा मावा नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इगई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन ई वचन ता जरिया ते आशीषन बरकत सेविल।
इन्नी के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इत पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780839993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780809993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com।